अग्रानी भरल्यात दोन्ही माठ गळतय पाणी, माझी राणी भरल्यात दोन्ही माठ गळतय पाणी।
काय पडलो
ते आपलं हे हो तुमची ती हो तुमच्या धोत्रात धोत्रात नाव आपल्या चड्डीत नाव चड्डीत नाव आपलं तुमच्या पात्रात आली होती हो म्हणजे कुठे गेली आता खिशामध्ये होती एवढ्या मध्ये आय बघा हे बघा ही
म्हणत म्हणा की
हो आमच्या आईला सापडली म्हणजे आता जे आता नेऊन दे जिची कुणाची असेल तिला बिचाऱ्याला रातभर झोप लागायची नाही।
खरंच झोप लागली नसती पर एवढी घाय का सकाळी द्यायची आणून मी कुठे काय पळून जात होते
तेच म्हणलं मी की सकाळी देतो म्हणून तशी हसकेने अंगाव आली म्हणजे जातोच का टाकू भट्टीत त्याच काय आम्ही पडलो आईवाले त्यामुळे आईचं ऐकावं लागतं हो नाही म्हणून भागत नाही पण खरं सांगू का बाय आमच्या आईसारखी आय नशिबालीच मिळते नशिबानीच हा अहो दुसऱ्याची वस्तू घरात आली तिला अजिबात खपत नाही। आता साधी गोष्ट आहे गिरायकाच्या खिशातला माल ही धोब्याची कमाई का नाही आहे का नाही पण आमच्या आईला पटत नाही म्हणते बाबा दुसऱ्याचं नको गरज असेल तर लक्ष्मी स्वतःहून चालत 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 आपल्या घरी आता लक्ष्मीला काय तेवढा धंदा आहे आपल्या घरी यायचा पण नाही एक स्वभाव असतो माणसाचा।
तुमच्या आईचा स्वभाव अगदी तुमच्या सारखा आहे बघा
असणार अगोदर आय झालेली मागून मी झालो त्यामुळे माझा छाप आयवर पडला आमच्या माय लग्नाची जोडी अख्ख्या गावात पॅपुलर आहे सगळ्यांना माहित आहे कुणाला विचारा हे बघा बाय तुम्हाला सांगून ठेवतो आमच्या आईची कधी मस्करी बिक्षर कधी नाही हा तिचा स्वभाव लय तापट आहे तिच्या इरुजो चुकून गेला तो मियाला म्हणून समजा मग मोठा ब्याळी सारखा असं ना पार बाराच्या भावात गेला म्हणून समजा हा तिचा म्हणजे कसं हम करू चू कायदा हम करू चू कायदा
समजा असू द्या मला एक सांगा आई काय जलमाला पुरती होय जलमाला पुरती ती बायको तुम्हाला असं नाही वाटत
काय
बायको करावी संसार थाटावा चार पोर बाळ व्हावी असं नाही वाटत
अहो पण वाटून उपयोग काय आमच्या गरीबाला पुरगी देतो कोण आणि समजा एखादी जीवावर उदार होऊन पुरगी दिली तर तिला धुवायला तिला धुवायला तिला चुपरे तिच्याकडे बघायला आम्हाला येणार कुठं अहो आम्ही अख्खा दिवस नदीवर आणि सारा गाव आमच्या गादीवर लोचोय लोचोय म्हणजे कसं की पेपर इकत घ्यायचा आपण आणि वाचायचा दुसऱ्याने ती आपल्या समोर त्यांच्या मायला मी त्यांच्या हे बघा बाय हे संसार लगीन परपंच आपल्या बापाच्याने होणार नाही हे येणा गबाळचं काम नाही हो येणा गबाळे अरे बापरे अहो त्या गबाळे वकिलाचं वरात धुवायचं राहिलं की जातो मी
अहो पर थोडं थांबा की तुम्ही थांबतच नाही बघा मी काय तुम्हाला खाते
नाही खायचा प्रश्न नाही पण मी घरी गेलो नाही ना तर आमची आई पाण्याचा घोट तोंडात घेणार नाही आहे ती मस्करी नाही हे बघा तिची मस्करी करायची नाही अहो आमच्या बापाने आमच्या टायमाला एकदा तिची मस्करी केली आणि जीवाला मुकला कारण काय हम करसू कायदा हम करसू कायदा
याल का हो राया एक शान बनारसी याल का हो राया एक शान बनारसी याल का हो राया एक शान बनारसी
एक दोन तीन चार केली गेले तुमची बाल
लबडा तो महाराज तुम्ही
लबड
नाहीतर काय पडले तीन आणि सांगताय चार
आता किती पडले असेल तुला काय गरज आहे यायला कोण आहे ही गोमाशी
गोमाशी नाही महाराज
मग
ती माझी दासी आहे पद्मिनी
पद्मिनी हो कोल्हापुरे बाय हो माझी आई हे मावशे तू जा ना हे दमल्यावर मग तू ये चल जा
सांभाळा महाराज मी आले
या
आले बघा
या अंगावर या आम्ही घेतो या
एक दोन तीन तीन एक दोन तीन तुमची बात केली की नाही महाराज
बात करण्याचं काम मी तुम्ही म्हणजे एकदम यश यस यस
महाराजांचा जय जयकार असो
चुपरे आता हे आलं अहो तुम्हाला काय येळ काळ आहे का नाही दुपारची वेळ आहे कोण खेळतो कोण लोळतो कोण चोळतो भासिने आपल्या हातमध्ये येत आहे अरे हा राजवाडा आहे का कोणवाडा आहे
नाही महाराजांच्या खेळात व्यत्यय आणला माफी असावी
माफी नाही तुम्हाला जोडीने मारलं पाहिजे ते माझ्या लाट मारायची आणि पुन्हा वरण सॉरी म्हणायची यातली जाते ही बोला लवकर काय येते
या चौघांनी चौकातल्या शास्त्रीबांच्या घरातली पाच माणसं मारली।
मर्दांजी मला हजार डाव सांगितले की आमच्या राज्यामध्ये मारली या शब्दाला बंदी आहे। नाही नाही बोलून जाता तुम्ही आणि त्याला सुचवा आपल्या दोघाला हो।
मग मारलीला पर्यायी शब्द सुचवावा महाराज।
असं म्हणा खराब केलं म्हणा ठार केलं म्हणा जीव घेतला म्हणा वसागला म्हणा हे जमत नसल तर सरळ मर्डर केली म्हणा ना मर्डर
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 बर या चौघांनी पाच मर्डरी केल्या।
हा आता सहावी आमची करा आणि सातवी तुमची करून घ्या। या आईला पर्दा नाही का बारदा नाही या सगळ्या गाढवाना इथं आणलं कशाला आमच्या समोर।
मग आम्ही काय करावं
त्याला शास्त्री बोच्या दारासमोर उभं करा आणि मुलगी छाटून टाका आणि सगळी मुलगी इथं दाखवायला घेऊन या आमच्या समोर या जागेवर।
पण महाराजांनी यांचं कवळं वय लक्षात घेता
कवळं वय त्या मळायला मी या कवळ्या वयात शानबरी खात नाहीत नेमकं बिर्याणी बैदाम बरी खात्यात काय हो।
मग निदान यांच्यावर खटला तरी
म्हणजे तुरुंगात ठेवावं वकील द्यावा त्याला तीन तीन टाइम पोसावं आणि हा सगळा खर्च कुठून तर जनतेच्या पैशातून हो दहा तुरुंग हो म्हटलं तर हे बघा ज्या राज्याला पुढे यायचं असेल त्याने असल्या फालतू लोका करता येळ आणि पैसा बरबाद करायचा नसतो याला तुरुंगात नाही घालायचं याला गोळ्या घाला गोळ्या आणि ठार करा।
महाराज
खामोश चले जाओ हुकुम की तामिळ हो।
अग इमला तुझा माझा जोडा भारी जमला अग इमला तुझा माझा जोडा भारी।